کہ مانا کہ ہر شے بھی یہاں فانی ہے, مگر امر رہے گا سمیدھان جو میرے بھیم بابا کی نشانی ہے,
میرے بھیم بابا کی نشانی.
آپ تو پونگا پنڈتوں کی دال گل نہیں سکتی, آپ تو پونگا پنڈتوں کی دال گل نہیں سکتی, اندھیرے میں ان کی شمع جل نہیں سکتی. ارے کہتے ہیں یعنی بھیم کے سمیدھان کے بغیر, ارے اس دیش کی گاڑی اب تو چل نہیں سکتی, اب تو چل نہیں سکتی, اب تو چل نہیں سکتی.
اس دیش کی گاڑی اب تو چل نہیں سکتی.
آنے منون چاہے विनोद भाई, और इसलिए कहना है हर हर नौजवान से मेरा कहना है, आणि सर्वांनी ध्यान देऊन ऐका, रमेश गायकवाड साहेब यांच्या वतीने पुन्हा 200 रुपयाची भेट आलेली आहे. आणि म्हणून त्या मोदी सरकारला आज माझा सांगणं आहे, हर शेर जय भीमवाला. विजय भाई हर शेर संविधान है सच मेरे मई छुपे का नहीं साला. चेतावनी देऊ नका मग बहुतेक जणांना, हक्क हिसाब नका आमचे विचार करा मनाला. अरे त्यावेळी लागत होते घोडे हॅलो, त्यावेळी लागत होते घोडे तुम्हाला वासायला, मग लय वाढ वाटत होता हसायला. अरे आज आम्ही लागलो खुर्चीवर बसायला, मग तुम्ही का लागला बसायला? बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कुणीच माईचा लाल फोडू शकणार नाही, कुणीच माईचा लाल फोडू शकणार. संविधान है, सब मेरे में छुपे का नहीं साला। गौतम भाई सामने बगुना जाना गौतम भाई सामने होती तो 500 रुपया भेट आ संविधान है, संविधान है सत मेरे मई छुपे का गौतम भाई संधि मिळाली अशोक निकाळजी साहेब यांच्या वतीने भेट आलेली आहे, मी फार मनापासून त्यांचा आभारी आहे। गौतम भाई सप्पा यांच्या, गौतम भाई साबळे यांच्या कविता अशोक भाई निकाळजी यांच्या वतीने भेट आली। गौतम भाई, गौतम भाई माझा नगर सेवक झालाच पाहिजे हे 500 रुपये। आमदार तो भाई तू झाल्यास भाई, अरे दुनिया नारी चाहूंगा। भीम जी ने हमें बलवान बना डाला है। चंद्रकांत निर्मोले कहते हैं, भीम जी ने हमें बलवान बना डाला है, हटा पाए ना ऐसी चट्टान बना डाला है। अरे भीम जी के सभी जान का करिश्मा देखो, एक चाय बेचने वाले को दोबारा पंत प्रधान बना डाला है। मोतीलाल लुगिया साहब इनके ओर से नजर आया है, बन बैठा है कोई सीएम, संविधान है सब मेरे में छुपेगा कैसा, आयुष्मान रमेश गायकवाड़ साहब यांच्या वतीने पुन्हा 200 रुपयाची भेट आलेली आहे। भाई गीताचा सेवक आहे आणि काय केलं पाहिजे, माझं जान जवान मुलांना देखील सांगणं आहे, त्यावेळेस त्या काळी दलित कॅन्सरचा काळ वेगळा होता, कुठलंही आंदोलन करताना 10 वेळा विचार केला पाहिजे, कारण नेते मंडळी पुढे जायला सांगतात स्वतः मागे उभे राहतात। अरे हिंदू मुस्लिम छोड के यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर वो हिंदू चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, और मेरे भीम के संविधान पर पूरा ये भारत चलता है, पूरा ये भारत चलता है। हिंदू मुस्लिम छोड़ के बुतो, इंडियन बन जाओ बुतो, जात पात को आपले कवी शोधत असतो इकडून तिकडून इकडून तिकडून कसे तरी, प्रवीण राज हाऊस त्यांचं गाणं ते म्हणतात, भारत घर है अपना मानो, नगर सेवक वाला मिळून पुन्हा 200 रुपयाची भेट आलेली आहे, क्योंकि हर शेर भिमुख वाला संविधान है सब तेरे।